हरिः ॐ। ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। अग्निश्च मे घर्मश्च मेऽर्कश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मे स्वमेधश्च मे पृथिवी च मेदितिश्च मेदितिश्च मे द्यौश्च मे शक्वरिरङ्गुलयो दिशश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् रूक्ष मे साम च मे सोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मरुतुश्च मे व्रतम् च मे होरात्रयोर्वृष्ट्या बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पेताम् गर्भाश्च मे वत्सम् मे व्रतम् च मे होरात्रयोर्वृष्ट्या बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पेताम् गर्भाश्च मे वत्साश्च मे त्रविश्च मे त्र्यवी च मे दित्यवाच मे दित्यौ हि च मे पञ्चाविश्च मे पञ्चावी च मे त्रिवत्सश्च मे त्रिवत्सा च मे तुर्यवाच मे तुर्यौ हि च मे पष्ठवाच मे पष्ठौ हि च उक्षा च मे वशा च मृषभश्च मे वेहश्च मे नङ्वाञ्च मे धेनुश्च म आयुर्यज्ञेन कल्पताम् प्राणो यज्ञेन कल्पताम् पानो यज्ञेन कल्पताम् ध्यानो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पतागम् श्रोत्रम् यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाक् यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम्।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी आजपासून सद्भक्त सौभाग्यवती रेवतताई लिमये आपल्याला सांगणार आहेत।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सांगताना मला आनंद होत आहे। आपल्या सद्गुरूंची आपल्याला नित्य आठवण असते, असे आठवणींच्या रूपाने त्यांचे स्मरण करताना आपण अलगद त्या मंतरलेल्या काळात प्रवेश करतो। स्वामीजींचा आवाज, त्यांचे हसणे बोलणे, त्यांचा उपदेश आपल्या हृदयाच्या कानांना ऐकू येऊ लागतो। त्यांच्या चिन्मय पावलांचे दर्शन अंतर्यामी होऊ लागते। किती कष्ट घेतले त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी। त्यांनी माणूस घडवताना समोर आलेल्या प्रत्येकावर प्रयत्न केले। हातात आत्मज्ञानाची छिन्नी घेऊन प्रेमाच्या हातोड्याने आलेल्या प्रत्येकाच्या व्यक्तित्वाला आकार दिला। या सर्वांमध्ये मीही आहे हे माझे भाग्यच आहे। मी पूजनीय स्वामीजींकडे वयाचे 20 उलटल्यावर आले। त्याही पूर्वीपासूनच हा प्रवास सुरू झालेला होता। मी 3 असताना माझ्या वडिलांची अलिबागला बदली झाली होती, त्यामुळे आम्ही तेथे गेलो होतो। अलिबागला पावसच्या स्वामी स्वरूपानंदांचे बालकेंद्र तसेच युवा केंद्रही चालत असे। आमच्या घरा शेजारील दत्त मंदिरात बालकेंद्र भरत असे। तेथे आम्ही भावंडे जात असू, थोडेसे ध्यान, नाम, नित्यपाठ, आरत्या म्हणणे असे कार्यक्रम तेथे होत, त्यामुळे स्वामी स्वरूपानंद मला आवडू लागले। पुढे वर्षा 1.5 वर्षात स्वामींनी देह ठेवला। यानंतर 15 दिवसातच आम्ही बावसला जाऊन समाधीचे दर्शन घेतले, पण प्रत्यक्ष दर्शनाचा योग कधीच आला नव्हता। तेच आपले सद्गुरू आहेत असे वाटे, म्हणजे नक्की काय हे कळत नसले तरी ते खूप खूप जवळचे वाटायचे। पुण्यात स्वामी माधवनाथांकडे माझी आजी, चुलत आजी, मावशी, आई असे सर्वजण जा, पण मी आजपर्यंत गेलेले नव्हते. माझ्या 10वीनंतर वडिलांची बदली औरंगाबादला झाली. तेथे आम्ही गेल्यावर श्री व सौ ढमढेरे काकूंची आमची ओळख झाली. 1982-83 दरम्यानची गोष्ट असेल. ढमढेरे काकांच्या घरी औरंगाबादला मला पूजनीय स्वामी माधवनाथांचे प्रथम दर्शन झाले. एकदा सायंकाळी मी काकूंच्या घरी गेले होते. त्यांच्या बंगल्यात बरेच मोठे वृक्ष होते, तसेच फुलबागही होती. मागील परिसदारी पूर्ण फरसबंदी होती. मधोमध तुळशी वृंदावन होते. मी मागील दारी जाऊन उभे राहिले तर समोर तुळशी वृंदावना शेजारी पाठावर पाठमोरी बसलेली एक तेजपुंज व्यक्ती पाहिली. संधी प्रकाशाची प्रसन्न तांबूसाभा सर्वत्र पसरलेली होती, त्यामुळे ते दृश्य अजूनच मनोहरी वाटत होते. स्वामीजींनी भगवी लुंगी नेसलेली होती. त्यांच्या पाठीवर उपरणे रुळत होते. गळ्यात तुळशीची माळ होती. त्यांनी एक हात तळपायावर ठेवला होता. मी थोडी पुढे झाल्यावर मला त्यांचे वदन कमल दृष्टीस पडले. अत्यंत प्रेम, कारुण्य, पवित्रता यांचा अनोखा मिलाप मला त्यांच्या ठाई जाणवला. त्यावेळी मला माहिती नव्हते की हीच माझी सद्गुरु माऊली आहे. या पुण्यकारी दर्शनाच्या पुण्याईनेच मला काही वर्षातच त्यांचा अनुग्रह लाभला. हे स्वामीजींचे मला झालेले पहिले निशब्द दर्शन. या दरम्यान मी दासगणू महाराजांनी गजानन महाराजांचे लिहिलेले चरित्र वाचत होते. त्याचवेळी स्वामी माधवनाथांचे थेंबुटा सागरी बुडाला चरित्रही वाचायला मिळाले. त्याने मी प्रभारित झाले. आईनेही योगायोगाने यावेळीच मला सांगितले, स्वामी स्वरूपानंदांनंतर स्वामी माधवनाथ अनुग्रह देतात. आता साहजिकच त्यांनी मला अनुग्रह द्यावा असे मला वाटू लागले. पण त्यांनी माझा अंगीकार केला पाहिजे ना, माझी ती काय पात्रता, अशी भीती मला वाटत होती. त्यांचे हे पुण्यप्रद दर्शन पुन्हा झाले ते 85-86 साली पुण्यात माया अपार्टमेंट मध्ये. गुरुवारी सत्संग होता. स्वामीजी बोलत होते. माझे लक्ष स्वामीजींकडे सारखे वेधले जात होते. पूर्णपणे पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेली ती स्वामीजींची मूर्ती प्रसन्न दिसत होती. सत्संग झाल्यावर मी आणि आई त्यांच्या दर्शनासाठी थांबलो. आईने माझ्याविषयी स्वामीजींना सांगितले, ही माझी मुलगी यावर्षी बीए झाली आहे. स्वामीजी माझ्याकडे करांगुली निर्देश करत म्हणाले, सांग हिचे लग्न करतेस का? मग स्वभावावर हात फिरवत ते म्हणाले, इथेच कुठेतरी जवळपास देऊ हिला. आहे एक मुलगा, मिलिंद लिमये. त्या अनपेक्षित प्रश्नाने आई थोडीशी भांबावली. यांना विचारून सांगते, आई म्हणाली, बरं सांग विचारून. स्वामीजी म्हणाले, त्या दोघांच्या संवादाने मी मात्र काळजीत पडले. मला स्वामीजींकडून अनुग्रह हवा होता आणि ते तर विचारत होते लग्नाचे. आता अनुग्रहाचे काय होणार? पण स्वामीजी करतील ते योग्यच असेल असा विश्वास वाटत होता. येथीलच एका मुलाशी माझे लग्न करवून देऊन ते मला कायमचीच इथली करणार आहेत हे तेव्हा माझ्या लक्षात येत नव्हते. यानंतर मी स्वामीजींच्या घरी जात असे, त्यांचे दर्शन घेत असे. स्वामीजींविषयी विलक्षण ओढ वाटत होती. दासगणू महाराजांनी गजानन महाराजांच्या पोथीत केलेले संतांच्या अंतरंगाचे, त्यांच्या ज्ञानाचे वर्णन स्वामीजींच्या रूपाने प्रत्यक्षात साकार होत होते. त्यांचे प्रेम, दुसऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांचे ज्ञान यांचा कळत नकळत प्रत्यय येत होता. या पार्श्वभूमीवर त्यांचा साधेपणा मला चकित करत असे. स्वामीजींच्या भोवती उभे राहिलेल्या कार्याचा मला मागमूसही नव्हता. त्यांच्या घराच्या समोर केंद्र चालते, तिथे लोक काय करतात याची काहीच कल्पना नव्हती. स्वामीजी आपली आई आहेत, त्यांना आपण इथे येऊन भेटू शकतो एवढेच माझ्या लक्षात येत होते. एकदा संध्याकाळी 7:30 2-4 मिनिटे कमी असताना स्वामीजी त्यांच्या घरातून समोरील ध्यान मंदिरात जाऊ लागले. इतक्यात मी जिन्यातून वर आले आणि त्यांना समोर बघून अनाहूतपणे हाक मारली, स्वामी. जशी घरच्या व्यक्तीला हाक मारावी त्यांनीही तशीच ओ दिली आणि ते थांबले. एखादे मिनिट ते किरकोळ माझ्याशी बोलले, तसेच नंतर केंद्रातही निघून गेले. आता वाटते केवढी मोठी व्यक्ती, तिला केंद्राच्या वेळेत मी थांबवले होते. पण त्यांनी तशी नाराजी दाखवली नव्हती की घाईगडबडही दर्शवली नव्हती. हे त्यांच्या व्यक्तित्वातील अमानित्वम त्यांच्या साधेपणामुळे सहजासहजी लक्षात येत नाही, पण त्यांच्याबद्दलचा प्रेमादर मात्र त्यामुळे दुणावतो. त्यावेळी केंद्रात येण्याचा आग्रहही त्यांनी धरला नाही, असे ते फार सहज वागत. त्याच दरम्यान माझ्या आईचे एक मोठे ऑपरेशन झाले होते. तिचे हॉस्पिटल माया अपार्टमेंटच्या जवळ होते. स्वामीजींच्या दर्शनाला जाण्याची संधी त्यामुळे मला मिळत असे. आईच्या तब्येतीची चौकशी करून ते तिच्यासाठी प्रसाद देत. एकदा दुपारी 12 सुमारास मी स्वामीजींकडे दर्शनास निघाले. हॉस्पिटलच्या आवारातील प्राजक्ताच्या झाडाची थोडी फुले घेऊन मी त्यांच्याकडे गेले. ते त्यांच्या खोलीतील कॉटवर बसलेले होते. त्यांनी भगवी लुंगी धारण केलेली होती. खांद्यावर जानवे रुळत होते. आईच्या तब्येतीची त्यांनी चौकशी केली. मी त्यांच्या समोर माझ्या गुडघ्यांवर बसले. माझ्या हाताच्या उष्णतेने थोडीशी कोमेजलेली ती फुले मी त्यांना दाखवत विचारले, वाहू. ते किंचित पुढे झुकले. त्यांनी हातांची ओंजळ केली. नको, हातात दे, ते म्हणाले. ती फुले मी त्यांच्या हातावर दिली. ती त्यांनी प्रेमाने मस्तकाला लावली, मग बाजूला ठेवली. मी त्यांच्या श्रीचरणांना नमस्कार केला. कोमेजलेली ती प्राजक्ताची फुले रत्न स्वीकारावीत इतक्या महान भावाने त्यांनी स्वीकारली. त्या फुलांच्या रूपाने त्यांनी प्रेम स्वीकारले होते. त्यांच्या प्रेमाची जातकुळच निराळी. तो प्रेमभाव बघून माझे अंतःकरण वेडावून गेले. आईचे ऑपरेशन झाल्यावर आमच्या घरी पाद्यपूजेसाठी स्वामीजींना आणि मातोश्रींना बोलावले. पूजेसाठी स्वामीजींबरोबर केंद्रातील मंडळीही येतात हे सुद्धा आम्हाला माहीत नव्हते. त्यामुळे त्या दोघांनाच आम्ही बोलावले होते. ते दोघे दुपारी 11 दरम्यान आमच्या घरी आले. माझ्या आई वडिलांनी त्यांची पाद्यपूजा केली. पूजेनंतर मी त्यांना एक कार्डबोर्डवर काढलेले चित्र दिले. स्वामीजींनी ते मोठ्या प्रेमाने स्वीकारले. सौ आईनी ते चित्र हातातून घरी नेले. नंतर जेव्हा जेव्हा मी घरी जात असे तेव्हा आई मला ते चित्र दाखवून म्हणत, हे बघ तुझे चित्र इथे ठेवलेले आहे. थोड्या थोड्या दिवसांनी त्या चित्राची जागा बदललेली असे. त्या चित्र दाखवत तेव्हा मला आनंद तर होईल पण आश्चर्यही वाटे. कलात्मक दृष्ट्या अगदी सुमार दर्जाचे ते चित्र असूनही इतके का जपले आहे याचे रहस्य मला उलगडत नव्हते. त्यानंतर पुढे 4-5 वर्षांनी मला सहज बोलता बोलता स्वामीजी म्हणाले, मी तुला आपले मानले आहे. ते चित्र तू मला दिले होतेस ना, तेव्हापासून मी तुला आपले समजतो. हे स्वामींचे माझ्याविषयीचे प्रेम जपताना आईंनी स्वतःच्याही प्रेमाचा रंग त्यात मिसळला होता. स्वामीजी दुसऱ्याच्या थोड्याशा प्रेमानेही त्याच्याशी कायमचे जोडले जात. त्यांची प्रेम करण्याची रीत अतिशय विलोभनीय होती. त्या प्रेमाभोवती आपले संपूर्ण भावविश्व सहज गुंफले गेले आहे. श्रीकृष्ण
या तांग सरे काकू म्हणा बरा बघा. स्वामीजींच्या आठवणींचा हा कार्यक्रम वर्षानुवर्ष इथं चाललेला आहे आणि तो संपूच नाहीये असं खरं म्हणजे वाटत. प्रत्येकाच्या आठवणी एवढ्यात का संपल्या असं मला वाटत गेलेलं आहे. आणि मग अशा प्रत्येकाच्या आठवणींचा मिळून खरंच एक सुंदर हारच गुंफला गेला. अगदी पहिल्यापासून जर आठवलं तर या आठवणींमध्ये आपण अगदी रंगून गेलो असं मला जाणवत. आता आता तर गुरुपौर्णिमेचे दिवस येतील, त्यावेळेला गुरुस्तवन असतात. दरवर्षी हा गुरुस्तवन आपल्याला खूप भावतात. त्या काळामध्ये केंद्रात जास्त संख्येने उपस्थिती होते, पण ही दीर्घकाळ चालणारी एक प्रकारे गुरुस्तवनच आहेत असं मला वाटत. कारण जवळपास 5 वर्ष 6 वर्ष या आठवणींचा कार्यक्रम चाललेला आहे. इतका दीर्घ काळ सद्गुरूंच्या स्मृतीमध्ये आपण न्हावून निघतो आहोत. मागच्या वेळेला वृंदाबाईने तिच्या ज्या आठवणी होत्या त्या वाचून संपवल्या आणि आज रेवतीताईंच्या आठवणी सुरू झाल्या. व्यक्ती बदलते, आठवणी सांगणारी व्यक्ती बदलते. जिच्याविषयी सांगायचं आहे ती व्यक्ती एकच आहे आणि ती परम प्रेमास्पद आपल्याला अतिशय हवी हवी अशी वाटणारी, ज्यांचा आपल्या जीवनावर अतिशय उपकार झालेला आहे अशी, असं असल्यामुळं याची गोडी वाढतच चाललेली आहे असं मला वाटत. म्हणा हरे हरे.
सद्गुरु माधवनाथाय नमः. सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. तो माझे माऊली देवा, तू माझे साऊली, पाहतो वाटोली पांडुरंगे पांडुरंगे, पाहतो वाटोली पांडुरंगे पांडुरंगे, तू माझी माऊली देवा, तू माझी साऊली, तू मज एकला, तू मज एकला 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 एकला, तू मज एकला एकला एकला, तू मज एकला वडील दाकुला, तू मज एकला वडील दाकुला, तू मज आपुला सोयरा जीव, तू माझी माऊली देवा, तू माझी साऊली, तुका म्हणे जीव तुझ पाशी असे, तुझ पाशी असे, तुका म्हणे जीव तुझ पाशी असे, तुझ पाशी असे, तुझ विनोस सर्व दिशा सर्व दिशा सर्व दिशा, तू माझी माऊली देवा, तू माझी साऊली, पाहतो वाटुली पांडुरंगे पांडुरंगे, पाहतो वाटुली पांडुरंगे पांडुरंगे, तू माझी माऊली देवा, तू माझी साऊली देवा.
पुरुष वर्गाने थोडं देव्हाऱ्याच्या बाजूला सरकून घ्यावं. निघाऱ्याच्या बाजूला इकडं थोडं, आता तिकडं कोणी येणार नाहीये, ये पुढं. या खरं म्हणजे मला असं म्हणायला फार वाईट वाटत, स्वामीजी म्हणायचे की पोतं हलवलं की जास्त धान्य बसतं, पण ते धान्याला ठीक आहे, तुम्हाला घट्ट मांडी घालून बसायला लागतं हे मान्य आहे मला. पण हे सहज सहज होईल तेवढं सरका असा अर्थ असतो अर गायचा, म्हणजे जितकं आपल्याला सरकता येईल तितकं दाबून असा अर्थ नाही, कारण आपल्याला जवळपास अर्धा पाऊण तास बसायचा आहे. हरी हरी. पूर्वीच्या काळी पारमार्थिक ज्ञान ग्रहण करण्यासाठी शिष्य सद्गुरूंकडे काही काळ त्यांच्या संपूर्ण सहवासात राहत असे. बदलत्या परिस्थितीमुळे आजच्या काळात हे शक्य नाही, परंतु तेच पवित्र व अंतरंग ज्ञान मिळविण्यासाठी साधक फक्त साधना नव्हे तर अंतर्बाह्य पूर्ण बदलावा लागतो असे वाटते. माझ्यासारखे शिष्य तर अजून खूपच सुपरफिशियल लेव्हल वर आहेत असे जाणवते. त्या ज्ञानात खोल बुडी देण्यासाठी आवश्यक असा सद्गुरु सहवास, वैयक्तिक लक्ष व मार्गदर्शन आपल्या इथं वाढत जाणाऱ्या संख्येमुळं कितपत शक्य होणार आहे हा मुख्य प्रश्न मनात येतो, असं म्हटलेलं आहे बरं का. पूर्वीच्या काळी पारमार्थिक ज्ञान ग्रहण करण्यासाठी शिष्य सद्गुरूंकडे काही काळ त्यांच्या संपूर्ण सहवासात जाऊन राहत असे, हे खरं आहे. वयाच्या 8व्या वर्षी गुरुगृही जात असे. तो ब्रह्मचर्य आश्रम या नावानेच ओळखला जाणारा आश्रम होता. त्यावेळेला विद्या संपादन करणं हे प्रमुख ध्येय असे, आणि विद्या याचा अर्थ सर्व बाजूनी सुसंस्कारित होणं, अशा प्रकारे गुरूंच्या घरी राहून त्यांचं शिक्षण होत असे. गुरूंची भरपूर सेवा करावी लागत असे. आपल्या आई वडिलांच्या मायेपासून 8व्या वर्षी दूर जावं लागत असे. जे सगळं हातात आणून देतात मुलांना ते बंद होत असे, याच्या ऐवजी त्यांनी आणि कोणाच्या तरी हातात नेऊन द्यायचं असं वळण तेव्हापासून सुरू होत असे. सेवा घेण्याच्या ऐवजी सेवा करणं ही गोष्ट तेव्हापासून सुरू होत असे. शिक्षण ही खडतर असायचं. सद्गुरूंच्या घरी लाकडं फोडणं, पाणी तापवणं, झाडलोट करणं, सगळ्या व्यवस्था सांभाळणं अशी कामं लहानपणापासून करावी लागत असत. आणि हे सगळं करत असताना सद्गुरू पाठ देखील देत असत. त्या पाठामध्ये दोन गोष्टी असत. पहिली गोष्ट अशी असे की त्याला व्यावहारिक ज्ञान देऊन तो पुढे ज्या प्रकारांनी समाजामध्ये जाऊन मिळणार आहे त्या प्रकारांनी सचोटीने उत्तम कर्म करत, कुशलतेने कर्म करत, त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होईल याचं शिक्षण देण्यात येत असे. आणि हे शिक्षण देत असतानाच, कर्म करत असताना, सेवा करत असताना, मी कर्म करणारा, मी सेवा करणारा, अशा प्रकारचा कर्तेपणाचा भाव कसा काढून टाकला जाईल याची काळजी गुरुजी घेत असत. तो ब्रह्मामध्ये कसा अनुभव घेईल, त्याला ध्यान शिकवलं जात असे, त्याला शास्त्र शिकवलं जात असे, शास्त्र वचन शिकवली जात असत. त्याला जे पुढे दीर्घ जीवन जगायचं आहे ते शांती समाधानाने तो कसा जगेल हे शिकवलं जात असे. त्याला ज्ञानाविषयी सांगितलं जात असे आणि देह तू नव्हेस हे सांगितलं जात असे, शिकवलं जात असे. कर्म करण्याबद्दल त्याला तिथं शिकवलं जात असे. रोज तीच कर्म करत असताना अभिनिवेश रहित, अहंता रहित सेवाभावानी कशी करायची याचं ते प्रशिक्षण असे. त्याच्यात पारमार्थिक भाव असायचा. शिवाय प्रत्यक्ष अनुभूतीसाठी म्हणून साधना करून घेतली जात असे. असं असल्यामुळं ज्या वेळेला तो वयाच्या 18व्या वर्षी अथवा 20व्या वर्षी शिक्षण पूर्ण करून घरी येत असे तेव्हा तो कुटुंब संरक्षण करण्यासाठी पात्र असे. आणि हे कुटुंब संरक्षण अभिनिवेशरहित अशा प्रकारच्या कर्मानी कसं करावं याचं ट्रेनिंग त्याला तिथं दिलं जात असल्यामुळं त्यासकट तो तसं करत असे. गुरूंकडं जरी शिकला तरी देखील गुरूंकडून घरी आल्यानंतर जो फरक पडतो, जसं हॉस्टेलवर मुलगा खूप शिस्तीत राहतो, विशिष्ट वेळेला उठतो, विशिष्ट वेळेला अभ्यासाला बसायचा असा नियम असेल तर अभ्यासाला बसतो, आपली थाळी आपण धुवून टाकतो, अन्नाबद्दल तक्रार करत नाही. पण तोच मुलगा घरी आला की अगदी बेशिस्त होऊन जातो. त्याची उठण्याची वेळ बदलते, जेवणाच्या आवडीनिवडी परत त्याच्यापाशी येतात, तक्रारींचं स्वरूप परत त्याच्यापाशी जसंच्या तसं येतं. तर तसं घडू नये म्हणून त्याचे वडील आणि त्यांचे वडील जे गृहस्थाश्रमामध्ये प्रत्यक्षात आहेत, असे जे पूर्वी गुरुगृही राहून आलेले आहेत आणि या सगळ्यांमधून गेलेले आहेत, असे त्याला घरी देखील अशा प्रकारचं कसं जीवन जगायचं हे नीट समजवून सांगत असत आणि स्वतःबरोबर त्याची काही कर्म बरोबर पॅरलली अशी चालत असत. कालांतराने तो उत्तम गृहस्थाश्रमी होतो तेव्हा त्याचे वडील हे वानप्रस्थाश्रमामध्ये, म्हणजे संसारात असून संसारात नसल्यासारखे असे असतात की ज्यांचं गृहस्थ झालेल्या वडिलांकडं, मुलाकडं आणि नातवाकडं लक्ष असे. जो शिक्षण संपून घरी आलेला आहे आणि गृहस्थ होऊ पाहतो आहे तो आणि प्रत्यक्षात त्यांचा गृहस्थाश्रम सांभाळणारा मुलगा यांच्याकडं त्यांचं नकळत लक्ष असे. ते अलिप्त असत आणि जेव्हा पिढी पुढे सरकत असे तेव्हा वानप्रस्थाश्रमामध्ये असलेली व्यक्ती ही वनात जात असे. संसारातून वनात जाण्याच्या आधी गृहस्थाश्रम आहे त्याचा त्याग केलेला आहे पण घरातच राहिलेला आहे अशी व्यक्ती वनात जात असे. आणि या व्यक्तीकडं पुढची पिढी पाठवली जात असे ब्रह्मचर्य आश्रमासाठी म्हणून. आणि ते त्याला धडे देत असत, ते त्याला धडे देत असत सेवेचे, संस्कार, कर्म कशी करायची, त्याच्यात अलिप्त कसं राहायचं, ज्ञान कसं असायला पाहिजे, अशा प्रकारची एक चक्राकार अशी स्थिती आपल्याकडे पूर्वी कधीतरी कधी काळी अशी होती. अशा प्रकारे क्रमाने ब्रह्मचर्य आश्रमात असलेला गृहस्थाश्रमात येत असे तेव्हा त्याचे वडीलही गृहस्थाश्रमीच असत आणि दोघं मिळून सांभाळत असताना वडील जेव्हा वयाची मर्यादा ओलांडत असत तेव्हा ते वानप्रस्थाश्रमात जात असत घरात राहून. आणि मग क्रमाने संन्यासाश्रम म्हणजे घरही सोडून वनात निघून जाणं जे लहानपणी गुरूंनी शिकवलेलं आहे तर ते आता पुरेपूर पार पाडायचं म्हणून आणि समाजाच्या ऋणातून उतराई व्हायचं म्हणून, पुढच्या पिढ्या घडवण्यासाठी म्हणून ती व्यक्ती वनात जात असे अशी आपली समाज व्यवस्था होती. त्यांनी असं म्हटलं की बदलत्या परिस्थितीमुळे आजच्या काळात हे शक्य नाही. तेव्हाचे गुरु कसे होते हे मी तुम्हाला सांगतोय. तेव्हाचे जे गुरु होते आणि गुरुगृही जाऊन राहत असत लोक, तर ते गुरु असे वानप्रस्थी त्याच्यातून संन्याशी झालेले असे बहुतांशी असत. आणि पुढच्या पिढीला हे शिकवणं आणि स्वतःच एक तृप्त जीवन जगणं एवढाच त्यांचा हेतू होता. ही सगळी घडी पुढे जेव्हा नाहीशी झाली त्यामुळे आजच्या काळामध्ये हे शक्य नाही. हे पवित्र आणि अंतरंग ज्ञान मिळवण्यासाठी साधक फक्त साधना नव्हे तर अंतर्बाह्य पूर्ण बदलावा लागतो असे वाटते. माझ्यासारखे शिष्य तर अजून खूपच सुपरफिशियल लेव्हल वर आहेत असे जाणवते. या ज्ञानात खोल बुडी देण्यासाठी आवश्यक असा सद्गुरु सहवास, वैयक्तिक लक्ष व मार्गदर्शन या वाढत्या संख्येमुळे कितपत शक्य होणार आहे असं विचारलेलं आहे. एकतर पूर्वी जे होतं त्याची आता आठवण काढली तरी आता घड्याळाची चाकं उलटी नाही फिरवता येणार, घड्याळाचे काटे उलटे नाही फिरवता येणार असं असल्यामुळं आता जी व्यवस्था आहे एकूण समाजाची कुटुंबांची त्याच्यातूनच आपल्याला ज्ञानप्राप्ती करणं एवढाच उपाय आहे आपल्यापाशी, बाकी काही उपाय नाहीये. एवढा एकच उपाय आहे माझ्या घरी येऊन राहणं तुम्हालाही शक्य नाहीये आणि मलाही शक्य नाहीये. आणि ते जे गुरूंच्या घरी जाऊन राहत असत तर ती काय व्यवस्था होती ते मी तुम्हाला आता सांगितलं. तशी व्यवस्था नव्हती की गुरु आणि गुरूंच्या घरी जाऊन राहायचं, तर ते अगदीच संसार वानप्रस्थ देखील ओलांडून पुढे गेलेले असे लोक असत. जास्ती करून ते आश्रमामध्ये जाऊन राहत असत आणि आपल्या अनुभव ज्ञानाचा उपयोग करून देत असत. आत्ताच्या परिस्थितीमध्ये सद्गुरु सहवास, वैयक्तिक लक्ष आणि मार्गदर्शन वाढत्या संख्येमुळे कितपत शक्य होणार आहे. आजच्या परिस्थितीत तुम्ही मी इथं दिवसभर जरी बसलो तरी देखील तुम्ही ठराविक वेळाने निघून जाणार आहात हे मला माहिती आहे. सद्गुरु सहवास द्यायचं असं जरी ठरवलं तरी देखील तुम्हाला तो असा घेणं शक्य नाहीये हे तुम्हालाही माहितीये, मलाही माहितीये. आपल्या केंद्राच्या वेळाही म्हणून एक एक तासच ठेवलेले आहेत, त्या जरा अडीच अडीच तास केल्या की सत्य बाहेर येईल. एवढं तुम्हाला शक्य नाहीये. अगदी रोज अडीच तास सद्गुरूंच्या बरोबर येऊन बसायचं असं जरी ठरवलं तरी देखील तुम्ही सगळे हे इतकं शक्य नाही असं म्हणू शकाल. अशी कदाचित कंपल्शन तुमची इच्छा असेल तरी देखील तुम्ही ते करू शकणार नाही अशी परिस्थिती निश्चित निर्माण होऊ शकेल. आणि वैयक्तिक लक्ष आणि मार्गदर्शन वाढत्या संख्येमुळे कितपत शक्य होणार आहे असं म्हटलेलं आहे. वैयक्तिक लक्ष हे सद्गुरु तुमच्या आत व्यक्तीमध्ये जाऊन बसलेले असतात असं असल्यामुळं सद्गुरु असं ती हृदयात सत शिष्यात जागवित अशा पद्धतीनेच वैयक्तिक लक्ष सद्गुरु ठेवत असतात. आतूनच तुमच्याच आत बसलेले फक्त तुम्ही त्याला योग्य रीतीने रिस्पॉन्ड करणं गरजेचं आहे. आतून हुंकार येत असतो, जर चांगली गोष्ट घडत असेल आणि आतून हुंकार आला की चांगलं करतो आहेस, वाईट गोष्ट घडत असेल तसंच आतूनच लक्षात येतं की हे चांगलं नाही होतंय. हे जे आतून कोणीतरी सुचवणं आहे तर ते सद्गुरूच सुचवत असतात. एखादी गोष्ट बरी अथवा वाईट करत असताना सुरुवातीला प्रथमतः पहिल्या वेळेला सुचवणारे ते असतात. तुम्ही लक्षात ठेवा, पहिल्या वेळेला सुचवणारे ते असतात. तरीही तुमच्या हातून ती तशी घडू नये अशी गोष्ट घडली तर पुढच्या वेळेला त्यांचा आतून येणारा आवाज पहिल्यापेक्षा क्षीण असतो, कारण तुम्ही सरावलेले असता. आणि मग नंतर नंतर त्यांचा आतून आवाज येईन असा होतो, इतके आपण त्या गोष्टीला सरावतो. त्यामुळं चांगली अथवा वाईट गोष्ट घडताना प्रथम पहिल्या वेळेला आतून सद्गुरु तुम्हाला सांगत असतात, पहिल्या वेळेला. आणि जर तुम्ही चांगल्या गोष्टीला तसं रिस्पॉन्ड केलं तर मग त्यांना पुन्हा सांगण्याची गरज नसते. आणि त्यांना रिस्पॉन्ड एखादी नको असलेली गोष्ट तुमच्या हातून घडतीये, इंद्रियांच्या अधीन होत आहे, काहीतरी चुकीचं घडतंय, तर पहिल्या वेळेला ते सांगतात, आतून आवाज येतो, आतून समजतं की हे बरोबर नाही. पण तरी देखील तुम्ही कोणत्या तरी अगतिकतेमुळं ती गोष्ट जर केली तर मात्र पुन्हा ते सांगतील असं नाही. पुढच्या वेळेला परत आतून आवाज येईल, पण तेवढा स्ट्रॉंग नसेल, तेवढा तीव्र नसेल. आणि सद्गुरू असंच वैयक्तिक लक्ष ठेवत असतात. सद्गुरूंच्या रोज व्यक्ती म्हणून सहवासात असलेल्याकडे देखील सद्गुरू वैयक्तिक लक्ष आपल्याला जशी कल्पना आहे तसं ठेवू नाही शकत, कारण तुमच्या आत जे चाललेलं आहे ते तुम्हालाच माहीत असल्यामुळं उलट सद्गुरूंच्या समोर व्यक्तीचं जे वर्तन आहे तर ते वर्तन आणि बाहेरचं वर्तन याच्यात बराच फरक असण्याची शक्यता असते. स्वामीजी म्हणायचे, माझ्या समोर सगळेच नम्र असतात, ही व्यक्ती बाहेर असं वागत असेल असं मला वाटत नाही, मला तर काही याचा कधी अनुभव नाही असं स्वामीजी म्हणत असत. एक व्यक्ती दांभिक असेल तर स्वामीजींच्या समोर ती तसं कधी दाखवणार नाही, मानाचा हव्यास असणारी असेल तर स्वामीजींच्या समोर ती कधीच तसं दाखवणार नाही. असं असल्यामुळं असं वर्तन बदलून, कारण मोठ्या व्यक्तीच्या समोर ज्या पद्धतीने जायला हवं तशीच व्यक्ती जाते, असं असल्यामुळं तिचं खरं स्वरूप कधी कधी संतांना कळत देखील नाही. आणि जर कळलं एखाद्या वेळेला तर तो बदलेल अशी त्यांची भूमिका असते, अशी त्यांची अपेक्षा असते. याचं कारण रोज सहवासात आहे म्हणजे बदलेल. पण ती व्यक्ती आतून दंभ वाढवत चाललेली आहे अथवा अहंकार वाढवत चाललेली आहे अथवा द्वेष किंवा मत्सर भावना वाढवत चाललेली आहे, स्वार्थ भावना वाढवत चाललेली आहे, हे वैयक्तिक लक्ष देत असताना देखील त्याच्या आत घडणारी ती घटना असते. साधनेच्या बाबत जे वैयक्तिक लक्ष आहे तर ते द्यावं असं मला वाटत. त्याकरता मधून मधून ध्यानाच्या प्रक्रिया मी सांगतो. बुधवारी जे भेटतो त्याच्यामध्येही बऱ्याच वेळेला मी साधनेविषयी बोलतो. वैयक्तिक भेटीकरता ती एक संधी असते, बुधवारी होणारी भेट. आणि हे देखील आता आपण जे बसलेले आहोत ते देखील तुम्ही बाकीच्या सगळ्यांना नजरअंदाज करू शकता, कारण तुमचं सगळ्यांचं लक्ष केवळ माझ्याकडे आहे, तुमच्या अवतीभोवती कोण आहे याच्याशी तुम्हाला काय करायचंय. याच्यातल्या प्रत्येकाशी मी जणू बोलतो आहे, व्यक्तीशी बोलतो आहे, व्यक्तिगतच चाललेलं आहे. समाज वाढला म्हणून व्यक्तीकडे दुर्लक्ष झालं असं नाही, तर तुमच्या आत असणाऱ्या, प्रत्येकाच्या आत असणाऱ्या व्यक्तीशीच बोलणं चाललेलं आहे, तसा भाव तुम्ही धरणं गरजेचं आहे. असं म्हटलेलं आहे की पूर्वी आपण सर्व मोठ्या स्वामीजींकडे जात असताना आपल्या सर्वांना त्यांचे दर्शन, नमस्कार, रोजचे श्रवण हे सहजपणे मिळत असे. नीट विचार केला तर तुम्हाला सगळ्यांनाही तसंच मिळते, काही कमी नाही झालेलं. तुम्ही रोज इथे येऊ शकता, रोज तुम्हाला दर्शन होऊ शकतं. तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुमचा प्रश्न आहे. रोज सकाळी मी सर्वांबरोबर ध्यानाला बसतो, फक्त रविवारी नाही, रोज ध्यानाला बसतो. खाली येऊन बसतो आणि जवळपास 70-80 लोक इथे येऊन बसलेले असतात. रोज सर्वांबरोबर बसतोय, रोज सर्वांबरोबर बोलतोय, प्रवचनामध्ये ठरून आलेला विषय बोलतो तर तिथं उत्स्फूर्त बोलत असतो उलट. रोजचं श्रवण हे सहजपणाने तुम्हाला मिळतंय, रोज मिळतंय, कारण मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार असे वार मी बसतोय तुमच्यामध्ये. शिवाय आता माझा असा विचार आहे, माय अपॉइंटमेंट आपलं झालं की जो सोमवार मी माझ्याकरता एक वेगळा ठेवलेला होता, त्यापैकी एक सोमवार ध्यानाकरता आधी कल्पना देऊन, अर्थात इथं जे सकाळी ध्यानाला येतात त्यांना कल्पना देऊन, त्याच्यात जर तुम्ही आलात तर तुम्हालाही येईल, इथून जाहीर नाही सांगितलं जाणार. माय अपॉइंटमेंट मध्ये मी जायचं ठरवलंय, ध्यानाला बसायचं ठरवलंय तिथं जाऊन एक दिवस महिन्यातला. आणि मग किती ते सगळं मिळून जमतंय, फार तर 2 दिवस देखील पुढे वाढवता येतील, ते सर्वांबरोबरच बसणार आहे. इथं जी ध्यानाला मंडळी येतात ती काही थोडी आणि विशेष मंडळी आहेत असं समजू नका, ज्यांना जमतो तो येतो. आपल्याला या कार्यासाठी परमेश्वरानेच पाठविले आहे हे पूर्णपणे माहीत आहे, तरीही आपल्या सर्वांच्या सद्भाग्याने सद्गुरूंचा अंतरंग सहवास आपल्या सर्वांना पूर्णपणाने मिळू शकला असे वाटते. आज देखील तो मिळतो. मी वय वर्ष 16 ते 25 यांना स्वतंत्र भेटतो, 25 ते 35 यांना स्वतंत्र भेटतो, वर्षातून 2 वेळा 35 ते 50 यांना स्वतंत्र भेटतो, आणि याच वयोगटाची त्याच्या पाठोपाठ एक सगळ्यांकरता प्रगट कार्यक्रम देखील होत असतो, त्याच्यातही मी उपस्थित असतो. त्यामुळं आम्हाला तर तेव्हाच्या परिस्थितीप्रमाणे स्वामीजींचा सहवास भरपूर मिळाला, तुम्हाला कमी मिळत नाहीये हे मी तुम्हाला सांगतोय. तुम्हाला सद्गुरूंचा अंतरंग सहवास पूर्णपणाने मिळू शकला असे वाटते, त्यामुळेच त्या एकच चरणांपाशी पूर्णपणाने निष्ठा तयार होऊ शकली, तशी ठेवली तर तुमचीही होऊ शकते असं मला तुम्हाला सांगायचंय. आज तुम्हाला पूर्वीचे साधक व नवीन येणारे साधक या सर्वांची वैयक्तिक लेव्हलवर काळजी घ्यावी लागते आहे. मला असं वाटतं की हे सगळं मी काळजी घेतो या भावनेतून करत नाही. वडिलांना वाटतं का आपण आपल्या मुलांची विशेष पातळीवरून काळजी घेतो, कर्तव्य म्हणून ते करतात. असं वडील आहात तुम्ही इथं बसलेले, तर तुमच्या मुलांबाबत तुम्हाला असं कधी वाटत नाही. इथं ज्या माता आई बसलेल्या आहेत त्यांना असं कधी वाटत नाही की आपल्या मुलांची विशेष काळजी आपण घेतो आहोत, ते सहज कर्तव्य म्हणून तुम्ही करता आहात. तशीच माझी देखील भूमिका आहे, हे सहज कर्तव्य म्हणून मी करतो आहे, हे मी तुमच्याकरता करतो आहे असं तुम्हाला दिसतं, पण मी स्वामीजींची सेवा म्हणून करतो आहे. त्याच्यात मध्ये तुम्ही आहात, पण तुमच्याशी माझा तेवढा संबंध नाहीच आहे. माझा संबंध स्वामीजींशीच आहे, स्वामीजींना ते आवडत असे म्हणून मी तसं करतोय. आणि तुमच्या मध्ये जरी संख्या वाढली तरी देखील माझा संबंध स्वामीजींशीच आहे. आणि माझा तुमच्याशी संबंध नाही आहे असं नाहीये, तुमच्या आत असणाऱ्या स्वामीजींशीच माझा संबंध आहे, तुमच्या आत असणाऱ्या चैतन्याशीच माझा संबंध आहे. सर्वव्यापी सर्व शक्तिमान असे ते सद्गुरु तत्व सर्वांची समर्थपणे काळजी घेऊ शकणारच याची खात्री आहे. परंतु हे करत असताना रोज तुमची होणारी दगदग धावपळ नित्य समोर दिसत असते. अशा वेळी खरोखरच आपल्या मनात जर काही शंका आली, काही त्यांच्यापाशी बोलावेसे वाटले, तर या सर्व गोष्टींचा विचार वारंवार मनात येऊन बरेचदा मनातील सर्व गोष्टी भाव मनातच कितीतरी दिवस साठवून ठेवावे लागतात. अनेक वेळा अशा प्रकारे लिहून सत्संगात वगैरे विचारले जातात. सत्संगात विचारायला त्याच करता तर हे आहे, आपला हा जो उपक्रम आहे तो त्याच करता आहे. मी तेही करून पाहिलं की एखादी व्यक्ती माझ्याकडं बोलाय करता म्हणून आली तर एकालाच वेळ देणं असं मी करून पाहिलं, तर त्यांच्या शंकांचं निरसन किंवा त्यांच्याशी बोलणं हे 5-10 मिनिटात संपतं, पण पुढे मात्र गप्पा गोष्टी चालू होतात. माझा जवळपास 1/2 पाऊण तास जातो, पण त्याच्यातलं मुद्द्याचं बोलणं तसं 5-10 मिनिटातच उरकतं. इथं सत्संगात जरा उलट घडतं. तुम्ही व्यक्ती म्हणून माझ्याकडे एक गोष्ट समोर घेऊन आलात तर मला तुम्ही माहीत असल्यामुळे व्यक्ती म्हणून मी लगेच त्याचं उत्तर देतो, ते 5-10 मिनिटात संपतं. पण इथं मला माहीत नसतं कोण विचारतो आहे, नाव नाही लिहिलं जात, तर मी त्याचं उत्तर जवळपास 35 मिनिटं देतो. याचं कारण जर या प्रकारची व्यक्ती असेल तर काय, त्या प्रकारची व्यक्ती असेल तर काय, अनेक प्रकारची व्यक्ती असेल तर काय, 10 प्रकारच्या व्यक्ती हाच प्रश्न विचारू शकतात, तर त्या सगळ्यांचं समाधान उलट सत्संगात मी करू शकतो, त्याच्यात तुमचंही समाधान आलंच. खरोखरच तुम्ही सर्व वेळ तुम्ही आम्हाला वेळ देण्यासाठी जीवाचे रान करत आहात, परंतु या सर्व गोष्टींना एक मर्यादा तरीही राहतेच असे वाटते. जिथं मर्यादा राहील तिथं भगवंत शक्ती पुरवेल, आणि जिथं मर्यादा येईल आणि याच्या पुढं काही करता येणार नाही असं वाटेल ती भगवंताचीच इच्छा असेल. तसंही अनेक संप्रदाय निर्माण होण्याचं कारणच हे आहे की एक व्यक्ती फार तर किती जणांना पुरेशी पडेल, सगळ्यांना पुरेशी नाही पडू शकत. असं असल्यामुळेच निरनिराळे सद्गुरु निरनिराळे संप्रदाय हे त्याकरता निर्माण झाले की कोणा एकाकडे जर सगळे आले. इथं केवळ या मागच्या सोसायटीत आणि या निलयांच्या मागच्या रस्त्यावर राहणारे जे लोक आहेत त्यांची जर संख्या पाहिली तर निदान 1000 लोक तरी इथं राहत असतील या परिसरामध्ये. या हॉलमध्ये 300 लोकांचीच बसण्याची व्यवस्था होऊ शकते. सर्वच लोक जर एकाकडे आले तर कोणालाही काम करणं अशक्य आहे. म्हणून मग काही जण अक्कलकोट स्वामी महाराजांकडे जातात, काही साईबाबांकडे जातात, काही शंकर महाराजांकडे जातात, काही गोंदवलेकर महाराजांची काय ते आरती मंडळ ते चालवतात, त्याच्यात समाधानी होतात. त्याच्यातही थोडी आवड निवड असते. एक व्यक्ती सगळ्यांना पुरे नाहीच पडू शकत, आणि जितपत आणि जेवढी पुरे पडू शकते ती त्या व्यक्तीच्या शक्तीपेक्षा खरं म्हणजे सद्गुरूंनी शक्ती पुरवलेली असते. सद्गुरू ही एक अशी संस्था आहे की स्वार्थाच्याही वर येऊन सर्वांकरता ती काम करते याची कल्पनाही तुम्हाला येणार नाही. स्वामीजींना मी पाहिलेलं आहे, स्वार्थाच्या किती वर यावं आणि सर्वांकरता काम करावं याला काही सीमाच नव्हती. नाहीतर स्वामीजीच वर्णन करायचे तसं, मायसेल्फ माय वाईफ अँड टू चिल्ड्रेन याच्या पलीकडं काही काही माहीत नसतं. मी मध्ये एका ठिकाणी गेलो होतो एकांच्या घरी. त्या सोसायटीमध्ये 3 दिवस पाणी येत नव्हतं, 3 दिवस पाणी येत नव्हतं. खालून सगळे पाणी भरत होते. त्या सोसायटीतली उत्साही अशी 3-4 तरुण मुलं मी ज्यांच्या घरी जाऊन बसलो होतो बेल वाजून तिथं आली. मी त्यांना म्हणाली की गेले 3 दिवस आपल्याकडे पाणी नाहीये, आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी करायला पाहिजे. तर मी ज्यांच्याकडे गेलो होतो ते गृहस्थ इतकं थंडपणाने म्हणाले की खरंच काहीतरी करायला पाहिजे, पण कोणी पुढेच येत नाही त्याला काय करणार. बघा आता तुम्हाला काही जमत असेल तर तुम्ही करा, बरं आहे म्हणाले. असं म्हणून त्यांनी दार लावून टाकलं आणि मला पारमार्थिक शंका विचारत होते. असा परमार्थ असतो, असं सामाजिक जीवन असतं. म्हणाले इथं पहिल्यापासून असं आहे, मी इथं राहायला आल्यापासून असंच चाललंय. बघा आता आम्ही तर थकलो म्हणाले, आता बघा काय. म्हणजे पाणी यांच्याकडेही येत नव्हतं तरी हे असं म्हणत होते की बघा आता मग काही काही होत असेल तर सगळे जर जमले तर मी कधी कॉपरेशन द्यायला तयार आहे. हे जीवन आणि सद्गुरू जगत असलेलं जीवन याची कल्पनाही करता येणार नाही, इतकं स्वतःच्या वर येऊन. जे स्वार्थ, कुटुंबाचा स्वार्थ याच्या किती वर येऊन स्वामीजी काम करत होते. आपल्या इथं किती मंडळींना त्यांनी घरी पैसे नेऊन दिले, घर बांधायचंय, पैसे नाहीयेत तर सोनं विकू नका, हे घ्या पैसे. व्यवहार म्हणून ते काय करत असत, ते विकणार आहात ना सोनं, ते माझ्याकडे ठेवा आणि हे पैसे घ्या. आणि मग नंतर ते सोनं मला पैसे द्या तुम्ही परत, कारण ते दुसऱ्याला द्यायला लागतात आणि दुसऱ्यांनी ते मला दिलेले असतात, या कामासाठी मी वापरतो. अशा प्रकारे देखील माझी अशी कल्पना, निदान 5-25 लोकांना त्यांनी सहज मदत केलेली होती. थोडक्या करता लग्न मोडू नयेत म्हणून 5 ग्रॅम करता, 5 ग्रॅमची किंमत काय 10-12 हजार रुपये, 10-12 हजार रुपये करता लग्न मोडू नयेत म्हणून ते म्हणत होते की मी देतो सोनं, पण असे बैठकीतून उठू नका. अशा परिस्थितीत आपल्या या कार्याचा अजून किती प्रचार व प्रसार करावा, काहे त्याच कार्यात असलेल्या साधकांची खोली वाढवण्यासाठी आपली शक्ती वापरावी. मी शक्ती वापरतोच आहे, खोली वाढवण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करायला पाहिजेत. स्वामीजींच्या अगदी निज निकट जे होते, त्यांच्या उषा पायथ्याशी बसणारी जी मंडळी होती त्यांची काय खोली वाढली आपल्याला माहिती आहे. हे स्वतःवरच अवलंबून आहे. ते तर काही काही मंडळींना रोज 1/2 तास देत होते, कोणाला 1/2 तास, कोणाला 15 मिनिटं, कोणाला 1 तास. त्यांची खोली वाढावी म्हणूनच देत होते. ते त्यांची शक्ती वापरतच होते. मी सुद्धा माझी शक्ती वापरतोच आहे, पण व्यक्तींना वेळ देण्यामध्ये जी मर्यादा असते त्यामुळं ती गोष्ट स्वामीजींना देखील एका घड्याळासारखी मागं लागलेली मी पाहिली की 9 ते 9:30, 9:30 ते 10, 10 ते 10:15, 10:15 ते 11:45, 11:45 ते 11:15. खरंच ते झिजले, खरंच त्यांनी तशी वेळ दिली. एका व्यक्ती करता वर्षानुवर्ष त्यांनी वेळ दिली. नंतर त्यांना शारीरिक अंगाने झेपेनास झालं तर काही व्यक्ती नाराज व्हायला सुरुवात झाली की आम्हाला पहिल्यासारखं जात नाही. स्वामीजींवर नव्हे, परिस्थितीवर नाराज व्हायला लागली. त्यांना माहित होतं स्वामीजींना शक्य नाहीये. आणि व्यक्ती जशा तिथं वाढत होत्या तसं तिथंही अंतर्गत थोडस काही काही निर्माण व्हायला सुरुवात झालेली होती. याला किती वेळ दिला जातो, त्याला किती वेळ दिला जातो, मला आठवड्यातून एकदाच, याला तीन दिवसातून एकदा, असंही सुरू झालेलं होतं. कारण ज्यांच्या करता करायचं आहे तर ती मंडळी स्वतःची खोली वाढवण्याच्या ऐवजी दुसऱ्याशी तुलना करत होती. हे सगळं मी पाहिलेलं आहे. आणि कार्याचा प्रचार आणि प्रसार असं म्हटलं तर स्वामीजींनी देह ठेवल्यापासून मी कधीही कार्याचा प्रचार आणि प्रसार केला नाही. कारण कार्याचा प्रचार आणि प्रसार करावा लागतो ते कार्याच्या स्वभावामध्ये असलेल्या न्यूनगंडामुळे. याचा प्रचार करावा असं जेव्हा वाटतं, प्रसार करावा असं वाटतं, ते न्यूनगंडाचंच लक्षण आहे. सूर्याला आपल्या प्रकाशाचा प्रचार आणि प्रसार करावा असं कुठं वाटतं? तसा काही संबंध येत नाही. त्याचं उगवणं म्हणजेच प्रकाश आहे. हे ज्यांना समजेल ते लोक आपोआप येतील, आपोआप ते घडेल. आणि तसं करत आपली संख्या वाढलेली आहे. इथं लोकांनी येण्यासाठी काही केलेलं नाहीये. तरी देखील विश्वास ठेवा की आता तुम्ही आहात तर तुमच्या आवडीचे काही लोक की जे अशा प्रकारच्या शुद्ध भावाचीच अपेक्षा करतात पण त्यांना तो मिळालेला नाहीये अद्यापपर्यंत, असे कितीतरी लोक आहेत. ते येणार आहेत आज न उद्या. ते प्रचारामुळे आणि प्रसारामुळे येणार नाहीयेत. त्यांच्या ठिकाणी तो भाव आहे म्हणून ते येणार आहेत. त्यांच्या नशिबाने जेव्हा त्यांच्या वयाच्या कोणत्या वेळेला त्यांना समजेल तेव्हा ते येतील, येतील आणि स्थिर होतील. पण ते कोणत्याही प्रचार प्रसारामुळे नाही. इथं जी प्रवचनं केली जातात ती प्रचार प्रसाराकरता नाहीत. इथं सत्संग होतात ते प्रचार प्रसाराकरता नाहीत. इथं जे काही घडतं, जे काही चालतं ते आलेल्या लोकांची खोली वाढवावी याच इच्छेने चालतं. प्रचार आणि प्रसार करणाऱ्या मंडळींना काहीतरी सिद्ध करायचं असतं. आम्ही केवढे मोठे आहोत हे सिद्ध करायचं असतं. तेव्हा प्रचार आणि प्रसाराची इच्छा निर्माण होते. मानसशास्त्रीय दृष्ट्या प्रचार आणि प्रसार ही गोष्ट थोडीशी डिफिडन्समुळेच निर्माण होते. आम्ही एवढे चांगले आहोत पण ते अजून लोकांना कळलेलं नाहीये म्हणून करावं असं वाटतं. कोणालाही इथं प्रलोभन नाहीत. इथं या म्हणजे असं होईल, इथं या म्हणजे मग तुम्हाला अभंग म्हणायला सांगू, तुम्हाला केंद्र चालवायला सांगू, तुला मी निरूपणात तयार करतो, ही कोणतीही भाग इथं नसली पाहिजे. तरीही तुमचं येणं असलं पाहिजे. इथं कसलाही प्रचार आणि प्रसार नाही. इथं आपोआप जे वाढतील तर ते वाढू द्यावेत की नाही तुम्हाला काय वाटतं? कारण कोणत्या पॉइंट ऑफ टाइमला जर ठरवलं असतं हे वाढू द्यायचं नाही तर तुमच्यातले कित्येक लोक इथे येऊ शकले नसते. स्वामीजींनी एकाच ग्रुपवर कॉन्सन्ट्रेट करून तेवढीच मुले पूर्णपणे घडवली तशाच प्रकारे आत्ता आहे ह्या समुदायाला पूर्णपणे घडवणे योग्य ठरेल का? असंही स्वामीजींच्या बाबतीत झालं नाही. स्वामीजी शेवटपर्यंत येईल ती व्यक्ती बदलेल अशा आशेनीच प्रत्येकाशी वागत बोलत होते. ते ज्याचं त्याचं नशीब होतं की जो तो कधी आला तो ते चांगले कार्यरत होते तेव्हा आला. त्यामुळं त्यांची एकच भावना कार्य करताना होती. पण जर आम्हीच त्यांच्याकडे 1994 साली गेलो असू तर काय करणार? पण त्यावेळेलाही नवीन आलेल्या आमच्याकडं, जो कोणी नवीन गेला असेल त्याच्याकडं, ते त्याच भावनेने पाहत होते. ज्या वेळेला 1976 मी गेलो तेव्हा माझ्याकडं त्यांनी ज्या भावनेने पाहिलं त्यांच्या दृष्टीत काही फरक नव्हता. आणि सांगता येत नाही की कोण तयार होईल असं समजू नका की एक ग्रुप आहे म्हणजे तोच तयार करण्याचा चंग कोणीतरी बांधावा आणि त्याच्यातूनच तयार करावेत. आम्ही तयार होणार नाही अशा प्रकारचा ज्यांनी निश्चय केलेला आहे त्यांना तयार करणं फार अवघड आहे. स्वरूपानंदांनी असं जर ठरवलं असतं तर 68 साली म्हणजे स्वरूपानंदांनी देह ठेवायच्या अवघ्या 6 वर्ष आधी स्वामीजी स्वरूपानंदांकडे गेले, कुठेतरी एका वेळेला थांबवायचं ठरवलं असतं तर आपली काय परिस्थिती झाली असती पहा. संत संतांचं काम देह ठेवेपर्यंत करत राहतात. अशा प्रकारचे विचारच कदाचित फारच संकुचित ठरू शकतील. संकुचित मी म्हणणार नाही याला, पण मी तुमच्या विचारांना दिग्दर्शन जरूर करतो आहे, मार्गदर्शन जरूर करतो आहे. हे संकुचित आहेत असं नाही, पण आम्ही जमलेले आहोत याच्यातूनच आम्ही कोणी तयार करू असं म्हटलं तर ते अहंकारच जमावी. सांगता येत नाही कोण कधी येईल आणि कधी तयार होईल, काही सांगता येत नाही. मर्यादा ओलांडून जर काही लिहिले गेले असेल तर मला क्षमा करावी ही विनंती. काही काही क्षमाही नाही, मर्यादाही ओलांडणं नाही, हे ब्रेन स्टॉर्मिंग आहे असं मला वाटतं. याच्यामध्ये मर्यादा ओलांडण्याचा कोणताच मुद्दा नाहीये, पण काम करत असताना मला देखील कार्याच्या बाबत मी विचार करत असतो. त्याला या सगळ्या विचारांचा उपयोग होतो, एक तर कधी कधी खूप चांगलाही उपयोग होतो आणि कधी कधी आपले जे विचार सुप्त रूपानी असतात तर ते सुस्पष्ट होतात. बीज रूपानी असतात की ज्याची आपल्यालाही कल्पना नसते याच्या सगळ्या बाजू काय असतील, पण समोर एक विधान आलं आणि त्याच्यावर विचार करायची जर वेळ आली तर त्याच्या अप्रकट बाजू बीज रूपाने आपल्याच अंतःकरणात असलेल्या आपोआप प्रकट होतात. असं असल्यामुळं कुठलाही प्रश्न विचारायला संकोचू नका, पण त्याच वेळेला आता या विशिष्ट काळामध्ये आणि परिस्थितीला अनुसरून जे चाललेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्या स्वतःला कसं फिट बसवायचं, आपण अधिकाधिक हे कसं करू याचा विचार जरूर करा. आणि त्याचबरोबर आपल्या कार्याला किंवा कार्याच्या विचाराला तुमच्या चिंतनातून देखील कदाचित कधीतरी दिशाही दिसू शकते, दिशाही मिळू शकते. त्यामुळं तुम्ही जरूर हे अशा प्रकारचे विचार व्यक्त करत राहा. जर याही उत्तरावर काही कोणाला वाटत असेल तर ते जरूर विचारा. हे ब्रेन स्टॉर्मिंग आहे असं मी समजतो. याच्यातून कार्याच्या विषयीचा विचार अधिकाधिक पक्का होत जावा जातो असं मला वाटतं. तसंच कधी कधी गर्दीच माणसाला त्रासदायक असते, पण मी तुम्हाला ध्यानाला बोलवलं आणि व्यक्ती म्हणून तुम्ही एकटे माझ्या समोर आहात. तुम्हाला माहित असतं की एवढ्या मोठ्या हॉलमध्ये स्वामीजी बसलेले आणि आपण बसलेले आहोत. एखाद्या वेळेला तुमच्यापैकी एखाद्याला मी बोलवीन आणि बसून बघू, तेव्हा तुमच्या आत असणारी भावना आणि 300 लोकांबरोबर आपण बसलोय अशा वेळेला असलेली भावना याच्यात फरक असेल. तो फरक तुम्हाला परिसराचं भान असण्यामुळे केवळ आहे, पण तुम्ही अशीच भावना ठेवा की मी आणि स्वामी बसलेले आहोत असं मला तुम्हाला सांगायचंय. स्वामींकडे येणाऱ्या लोकांशी तुम्हाला काही कर्तव्य ठेवू नका. त्यांच्या कोणत्याही वागण्या बोलण्याकडे तुम्ही काही ठरवू नका, बघू नका, त्याच्यावरून काही निष्कर्ष काढू नका. तुम्ही स्वतःबद्दलच पहा. असं जर केलं तर व्यक्ती म्हणून स्वतः तुम्ही प्रगती साधू शकाल आणि त्या तऱ्हेने त्याला उपकारक असं व्यक्तीला मार्गदर्शन आतून सद्गुरु करतच असतात त्याबाबत तुम्ही जागरूक राहा म्हणजे झालं. हरी ओम. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघु.